बोधे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये कुंडली कवरदे हारी विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। भगवद गीता कशा रीतिनी पुढे जाते आहे हे बघताना आपण चौथा अध्याय पाहत होतो। चौथ्या अध्यायामध्ये मुख्यतः भगवद्गीतेत सांगितलेली कर्मयोगाची परंपरा भगवंतांनी हा योग विवस्वानाला सूर्याला सांगितला। विवस्वानांनी इक्ष्वाकूला सांगितला। इक्ष्वाकूनी मनूला सांगितला। उलट झालं। मनूनी सूर्याकडून समजवून घेतलं। त्यांनी इक्ष्वाकूला सांगितला आणि मग नंतर अनेक राजे हा योग जाणणारे झाले। अशा प्रकारे कर्मयोगाची एक परंपरा सांगितल्यानंतर अर्जुनानी तू तव कृष्ण सापेचा तू अलीकडचा अर्वाचीन आणि सूर्य त्याचा जन्म आमच्या वाडवडिलांना देखील माहिती नाही इतका प्राचीन असा असताना तू सूर्याला सांगितलास हा योग आम्ही कसं समजावं असा प्रश्न विचारला आणि त्याच्यावरून भगवंतांनी आपल्या जन्माचं भगवत अवताराचं रहस्य असं सांगितलं। तसंच भगवंतांची जी कर्म आहेत ती कर्म कशी अनहंकारत्वानी होतात याचं देखील वर्णन केलं। त्या कर्मामध्ये अकर्मबोध कसा असतो हे देखील सांगितलं। तसंच भगवंतांनी हा कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हा बोध नक्की काय आहे हा जो चौथ्या अध्यायाचा मुख्य विषय आहे म्हणजे सर्व कर्म करत असताना देखील देह मन बुद्धी कर्म करत असताना आपण आत्मा असल्यामुळं तत्वत आत्मरूप असल्यामुळं देह मन बुद्धीची कर्म आणि मी अत्यंत अकर्ता अशा प्रकारे कर्मामध्येच अकर्म दशा कशी अनुभवली जाते तशीच आत्मरूप झालेला महापुरुष आपल्या अधिष्ठानावर तत्वत सर्व कर्म कशी चालतात कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म कशी घडतात याच्या संबंधीचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला। आणि अशा कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म साधलेल्या पुरुषाचं विलक्षण चरित्र भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं। यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। सर्व प्रकारची कर्म करत असताना मानसिक बौद्धिक शारीरिक इंद्रियांची कौटुंबिक वैयक्तिक सामाजिक राजकीय राष्ट्रीय वैश्विक सर्व प्रकारची कर्म करत असताना यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः त्या कर्मांमध्ये कामना आणि संकल्प या दोन्ही गोष्टी नसतात। ज्याच्या सर्व कर्मांमध्ये कामना आणि संकल्प नसतात, आपल्या प्रत्येक कर्मामध्ये कामना असते आणि संकल्प असतो, हे कर्म मला करायचं आहे या उद्दिष्टाकरता करायचं आहे। हा जो ज्ञानी पुरुष आहे, भगवंतांनी वर्णन केलेला, याच्यामध्ये देहाच्या मनाच्या बुद्धीच्या अंगांनी ज्या कामना आहेत आणि संकल्प आहेत, ते संकल्प नसतात असं भगवंत सांगतात, तरी देखील तो कर्म करणारा असतो, तो सहज भावानी कर्म करणारा असतो। आपल्याला असं वाटतं जर कर्माचा खरा फोर्स, कर्माच्या मागे असणारा कामना आणि संकल्पच आहेत आणि तेच जर नसतील तर याची कर्म घडतीलच कशी, हा कर्मच करणार नाही, त्याला कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हे तत्वज्ञान जे भगवंतांनी सांगितलं ते तत्वज्ञान असं सांगतं की एखादा कामुक जशी सर्व कर्म करेल, अर्थात कर्तव्याची प्रेरणा असलेला मनुष्य देखील सर्व प्रकारची कर्म ज्याप्रमाणे करेल त्या प्रकारचीच कर्म हा जरी करत असला तरी हा आत्म्यामध्ये रममाण असतो, हा आत्मसंस्थ असतो। असं असल्यामुळं देह मन बुद्धीची कर्म यथासांग घडत असताना हा त्या कर्मांपासून अत्यंत अलिप्त असतो। म्हणून याचा अधिक खुलासा करताना त्यक्त्वा कर्मफलासंगम, सर्व कर्मांच्या फळांचा जो संघ असतो त्या फळाकरताच कर्म करणं घडतं, त्याचा त्याग करून, मनोमन त्याग करून, जीवभावाने त्याग करून तो कर्म करतो। नित्य तृप्तः निराश्रयः, असं असल्यामुळं तो नेहमीच तृप्त असतो। कर्म पूर्ण झाल्यावर तृप्ती, अपूर्ण झालं राहिलं तर अतृप्ती, अशी गोष्ट त्याच्या ठिकाणी नसते। कर्मणी अभि प्रवृत्तः अपि, आणि कर्माच्या बाबत तो नेहमी सन्मुख असतो। सामान्य मनुष्यच जर कर्म यशस्वी होणार नाही असं म्हटलं तर त्या कर्माला हात घालायला कचरतो, नको म्हणतो, पण जर कर्तव्यात्मक कर्म असेल तर हात जरूर करतो, ते कर्म पुरे होवो किंवा न होवो। कर्मणी अभि प्रवृत्तः अपि नैव किंचित करोति सहा, अंतर अनुभवानी तो कोणतीही कर्म करत नाही। यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धौच कृत्वापि न निबध्यते। आणि यदृच्छेनी असं करत असताना देखील कर्म काही काही पूर्ण होतात, अथवा काही काही कर्म लाभ देणारी अशी असतात, अथवा अलाभ देखील कर्मातून होतो, पण जे काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये तो संतुष्ट असतो, त्यात लाभात तो संतुष्ट नसतो, अथवा अलाभ असेल तरी संतुष्ट असं नसतो, तो आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेला असल्यामुळे संतुष्ट असतो। द्वंद्वातीतो विमत्सरः, द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला, निर्मत्सरी झालेला असा, समसिद्धाव सिद्धौच, आणि कर्म सिद्ध होणं अथवा असिद्ध होणं याच्या बाबत तो सम असतो। कृत्वापि न निबध्यते, करून देखील तो त्या कर्मामध्ये मुळीच अडकत नाही। गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते। संगरहित म्हणजे देह मन बुद्धी याच्या संघाचा त्याग करून कर्म, कर्मफल हे देखील संघ आहेत, याचाही त्याग करून, तसंच जे स्वजन आहेत त्या स्वजनांचा आसक्तीजन्य मोह जो आहे तो मोह टाकून, गतसंगस्य आणि म्हणून जो मुक्त झालेला आहे असा, मुक्तस्य खूप मोठी खूप उंच अशी ही गोष्ट आहे। हे ऐकत असताना असं वाटत राहतं की भगवद्गीतेमध्ये आणि आपल्यामध्ये केवढं अंतर आहे। जर एवढ्या उंच पातळीवर जीवन भगवद्गीतेने सांगितलेलं असेल तर या एका जीवनामध्ये हे कसं पार करता येईल, ही कठीण गोष्ट आहे असं देखील वाटायची शक्यता राहते. पण जो ज्ञानाच्या ठिकाणी कायम मुरून राहिलेला असतो, ज्ञानाच्या भूमिकेवर राहण्याचा जो प्रयत्न करत असतो, त्याला याच जीवनामध्ये हे जमतं देखील. स्वामीजी असं सांगत असत की स्वरूपानंदांची कर्म जशी अकर्मणी कर्म, ते नुसते बसलेले होते पण ते तिथं आहेत पावसला, आपल्या ठिकाणी आहेत म्हणून कित्येक लोकांची कर्म चाललेली होती आपल्या आपल्या तऱ्हेने, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन साधना करून अंतर्मुख राहून कोणी प्रवचन करत होती, कोणी सत्कर्म करत होते, कोणी समाजोपयोगी काम करत होते. ही सगळी कर्म स्वरूपानंदांची अकर्मणी कर्म, म्हणजे प्रत्यक्षतः ते काही कर्म करत नसले तरी त्यांच्या केवळ प्रेरणेनी जी कर्म चालतात अशी कर्म, असं जीवन असू शकतं. यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आणि ही जी कर्म आहेत, ही कर्म यज्ञ बुद्धीनी करतो, यज्ञ प्रित्यर्थ तो करतो असं म्हटलेलं आहे. यज्ञाय आचरतः कर्म, यज्ञ भावनेनी, याचा आखात तिसऱ्या अध्यायामध्ये थेट गेलेला आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये यज्ञ प्रित्यर्थ कर्म हे जे भगवंतांनी सांगितलं, सेवा समर्पण आणि स्वार्थ त्याग या भावनेनी केलेली कर्म. यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते, सर्व कर्म तो करतो आणि नाहीशी होतात. अशा प्रकारचं एक दिव्य चरित्र या दरम्यान भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलं. या सगळ्या सांगण्याचा जर रोख असेल तर पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि, ज्ञानरूपी अग्नीमध्ये सर्व कर्म दग्ध होतात असं भगवंत म्हणतात. तर पुढच्या श्लोकामध्ये नैव किंचित करोति सहा, सर्व प्रकारे तो कर्म करत असताना देखील मी काहीही केलं नाही अशा बोधात तो राहतो. आता आपण ओव्या वाचल्या, याच श्लोकांवरच्या ओव्या वाचल्या, जैसे न चालता सूर्याचे चालणे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये कृत्वापी न निबध्यते, करून देखील तो अडकत नाही असं त्या महापुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये यज्ञाय आचरत कर्म समग्रम प्रविलीयते, ते कर्म समग्र नाहीसं होतं. म्हणजे कर्म करणाऱ्या जो कर्ता आहे त्याच्या भावासकट कर्म नाहीसं होतं. त्या कर्मांचे जे परिणाम असतात ते परिणाम म्हणजे फळ, हे फळ घेणारा देखील मी कोणी आहे अशा भावनेने तिथे शिल्लक राहत नाही. म्हणून कर्ता नाहीसा होतो, मी करतो हा भाव नाहीसा होतो. ते कर्म आणि त्या कर्माचं फळ जरी कोणाला मिळत असलं तरी देखील कर्ता नाहीसा झाल्याबरोबर कर्म नाहीसं होतं. अशा प्रकारे एक विलक्षण गोष्ट भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितली. या अध्यायाचा हा मुख्य विषय आहे. विनोबांनी तर गणिती पद्धतीने हे मांडून दाखवलेलं आहे. विनोबा असं म्हणतात की कर्म, कर्म म्हणजे स्वधर्म कर्म, कर्तव्यात्मक कर्म, जी तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली त्या प्रकारची कर्म. ती कर्म नियत असली पाहिजेत, नेमलेली, तुमच्याकरता नेमलेली कर्तव्यात्मक अशी असली पाहिजेत. ती तुम्ही करत असताना ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा कर्मफलाच्या नसताना ती केली पाहिजेत. तसंच ती कर्म यज्ञ प्रित्यर्थ असली पाहिजेत. म्हणून मयी सर्वाणि कर्माणि सन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा, ही जी कर्माची व्याख्या आहे ती व्याख्या धरून भगवंतांनी कर्म हा शब्द वापरलेला आहे. म्हणून अशा प्रकारची जर कर्म करायची असतील आणि त्या कर्मांचा होरा अंतिम लक्ष जर अकर्मदशा असेल, नैष्कर्म्य आत्मबोध असेल, तर अजून एक भगवंतांनी शब्द वापरला, त्याच्यामध्ये विकर्म असणं आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी या अध्यायामध्ये तू कर्म म्हणजे काय ते समजून घे, अकर्म म्हणजे काय ते समजून घे, विकर्म म्हणजे काय ते समजून घे असा शब्द प्रयोग केलेला आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च अकर्मणः, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. आणि इथून पुढे भगवंतांनी विकर्म सांगायला सुरुवात केली. या विकर्माबद्दल याच्या आधी भगवद्गीता काहीही बोललेली नाहीये. आतापर्यंत हे श्लोक येईपर्यंत विकर्मांबद्दल खास उल्लेख कुठेही नाही. विनोबा असं म्हणतात की कर्म अधिक विकर्म बरोबर अकर्म म्हणजे नैष्कर्म्य आत्मबोध, असं एक समीकरण विनोबांनी मांडलं. ही विकर्म काय? कर्माचा जरी प्रकार असला तरी त्या कर्मांमध्ये भावना जेव्हा उतली जाते, जेव्हा मन समाविष्ट होतं, अंतःकरण समाविष्ट होतं, अशा काही विशेष कर्मांना भगवंत विकर्म अशी संज्ञा देतात. स्वामीजी याच्यावर निरूपण करत असताना असं म्हणत असत की हा हे कर्म, हात जोडलेले आहेत, नमस्कार करतो आहे, हे कर्म. आणि हेच कर्म विकर्म कधी होतं? तर ते कर्म जर असं केलं तर. त्याच्यामध्ये सर्व ओतलं गेलं, अंतःकरण ओतलं गेलं, मन ओतलं गेलं, नम्रता ओतली गेली की ते कर्म विकर्म झालं. अशा रीतीने प्रत्येक कर्म जर त्याच्यामध्ये भावना ओतली गेली, मन ओतलं गेलं, तर त्याच कर्माचं विकर्म होत राहतं. आणि मग कर्म अगदी सामान्य पातळीवर करण्याचे देखील कितीतरी प्रकार आहेत. जसं इलेक्शनमध्ये असं वर खाली सगळीकडे नमस्कार करत जातात, हे जे कर्म आहे हे सामान्य कर्म. लग्नामध्ये व्याही भेट असते, व्याह्यांची भेट असते, म्हणजे किती सामान्यातल्या सामान्य पातळीवर उरकण्याचं कर्म म्हणून ते समजलं जातं. खरं म्हणजे त्याच्यामध्ये खूप अंतःकरण ओतून ते कर्म करणं अपेक्षित आहे, पण जेमतेम कोणीतरी जातो पुढं, दुसरा कोणीतरी त्याच्या हातात टोपी देतो, टोपी तरी घाला, तो जेमतेम टोपी घालतो, केस बाहेर कुठेतरी टोपी डोक्यावर, आणि एक आलिंगन द्यायचं म्हणून देतो आणि कधी सुटका करून घेतोय अशी त्याची भावना असते. कर्म किती खालच्या पातळीवर व्हावं असं देखील करता येणं शक्य आहे, आणि किती त्याच्यामध्ये भावना अवतावी हे देखील करता येणं शक्य आहे. सत्यसाई निलयमध्ये एक गुरु नानकांचा फोटो होता, तो फोटो स्वामीजी नेहमी दाखवत असत. अर्धोन्मिलित डोळे, हात जोडलेले आणि मान अगदी अशी झुकवलेली, म्हणजे त्या नमस्कारामध्ये संपूर्ण आदर, संपूर्ण शरणागती. स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये कोणी आबाल वृद्ध जात असे तर स्वामीजींचे हात जोडलेले असत आणि मनापासून जोडलेले असत, हे विकर्म. अशा प्रकारे कर्म जर विकर्मानी युक्त असेल तर त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा अहंकार नाहीसा होतो. मी करतो अशा प्रकारचा जो विशेष भाव असेल तो विशेष भाव काढून कर्म करता येणं शक्य आहे. इथपर्यंतची जी भगवद्गीता आहे ती भगवद्गीता जसे कर्माचे कायदे सांगावेत तशी आहे. असं असल्यामुळं पुष्कळ कर्मांचे जरी नियम सांगितले गेले तरी प्रश्न असा राहतो की जर आपल्याला तशा प्रकारची कर्म जमली नाहीत तर काय करायचं. भगवंतांनी पुष्कळ सांगितलं की सर्व कर्म मला अर्पण करून करा. कशी अर्पण करणार? कारण आतापर्यंत जी सवय लागलेली आहे त्या सवयीप्रमाणे कर्म इंद्रियांना अर्पण होतात. आपली जी मान मिळवण्याची बुद्धी आहे, स्वार्थाची बुद्धी आहे, त्याला अर्पण होतात, त्या भावनेनी कर्म होतात. ही एकदम भगवत अर्पण बुद्धीनी कशी होणार? भगवंत असं म्हणतात की अध्यात्म चेतसा, मी आत्मा, अशा प्रकारचा विचार मनात कायम पक्का ठेवून कर्म करा. मी देह हा भाव इतका पक्का आहे की अशी कर्म जमणार कशी? म्हणून कर्मयोग हा सुलभ जरी वाटला, अर्जुन कर्मयोगाचा अधिकारी आहे म्हणून जरी सुरुवात केलेली असली, तरी या कर्मयोगामध्ये नंतर पुष्कळ गोष्टी भगवंतांना मिसळायला लागल्या, त्याची व्हॅल्यू ऍडिशन करायला लागली. पण मूळ कर्मयोग केवळ असं करा असं म्हणून करता येत नसल्यामुळं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगाव्या लागल्या. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही विकर्माची आहे. नाहीतर कर्मणी अकर्म या पश्येत ऐकायला सोपं आहे, पण कर्मामध्ये अकर्म पाहायचं कसं? जर प्रत्येक वेळेला मी करतो असा माझा भाव असेल तर अकर्म आत्मबोध इथपर्यंत मी जाणार कसा? म्हणून भगवंतांनी ही अडचण लक्षात घेऊन या कर्मामध्ये भावना कशी ओतायची हे सांगायला सुरुवात केली. या छोट्या छोट्या साधनांच्या अंगाने भगवंतांनी या गोष्टी सांगितल्या, म्हणून विकर्मांना साधना देखील म्हटलं जातं. विकर्म ही विशेष कर्म आहेत आणि ती साधनांची आहेत, आणि कर्म म्हणजे कर्तव्यात्मक कर्म. याच्यातला पहिलं जे विकर्म सांगितलं भगवंतांनी, विशेष कर्म, तर ते अर्थात या ज्ञानाच्या भूमिकेवर भगवंत असल्यामुळं ज्ञानी पुरुष ज्या उंच पातळीवरून सतत जीवन जगत असतो, तर ते जीवन भगवंतांनी आधी आपल्या समोर उभं केलं. भगवंत असं म्हणतात की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. मुख्य ब्रह्मार्पण योग जो आहे, यज्ञ जो आहे, त्याचा उल्लेख प्रथम भगवंतांनी केला. सर्व यज्ञ सामग्री ब्रह्मरूप आहे आणि कर्म देखील ब्रह्मरूप आहे. ब्रह्मार्पणम जे अर्पण सामग्री आहे ती तत्वतः ब्रह्मस्वरूप आहे. एखादा यज्ञ असेल तर त्या यज्ञाच्या संकल्पनेमध्ये ही कर्म कशी बसवायची हे भगवंतांनी खरं म्हणजे सांगितलेलं आहे. यज्ञ हा समजण्यासाठी म्हणून सांगितलेला आहे. कोणत्याही यज्ञामध्ये एक हवी अर्पण करणारं असं द्रव्य असतं, तर ते द्रव्य देखील तत्वत परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. काय लाकूड असेल, धान्य असेल, जे काही अर्पण विधी असतो, तो अर्पण विधी देखील ती सामग्री देखील भगवंतापासून उत्पन्न झालेली आहे, परमात्म्यापासून उत्पन्न झालेली आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही ब्रह्माग्नौ, अर्पण विधी भगवंताचाच आहे, भगवत स्वरूप आहे. जे अर्पण द्रव्य आहे तर ते देखील भगवंतांनी निर्माण केलेल्या जगतामधून, दुनियेमधूनच आलेलं आहे. ज्याला अर्पण होणार आहे, ज्या अग्नीमध्ये त्याचं दहन होणार आहे, तो देखील ब्रह्मस्वरूप आहे. आणि अर्पण झाल्यावर ज्याला पोहोचणार आहे ते परमात्म्यालाच पोहोचणार आहे. अर्थात जो करणार आहे तो परमात्मा आहे. करण्यासाठी जी साधन आहेत ती साधनं देखील परमात्म्यानीच ओतप्रोत भरलेली आहेत. या करण्यामधून, कर्मामधून जो आनंद, समाधान निष्पन्न होणार आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे, आणि ते प्राप्त होणार आहे ते देखील परमात्म्यालाच. आपल्या अंतर्यामी अथवा आपल्या कर्मांनी केलेला झालेला जो आनंद आहे दुसऱ्याला, तो त्याच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म्यालाच पोहोचणार आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम, अशा रीतीने ही कर्म ब्रह्मापर्यंत थेट नेऊन पोहोचतात. ब्रह्म कर्म समाधिना, अशा प्रकारे कर्म ब्रह्मरूप होतं. नैष्कर्म्य आत्मबोधावर साधक जातो. पण हा जो प्रकार आहे, हा प्रकार खूप ज्ञानी महापुरुष सातत्याने लक्षात ठेवून जो यज्ञ करतो त्या यज्ञाचा आहे. त्याच्यानंतर भगवंतांनी 7-8 प्रकारची विकर्म सांगितली. एक दैव यज्ञ सांगितला, आत्मसुख आणि आत्मप्रसन्नता याकरता योगरूपी म्हणजे आत्मसंयमन रूपी जी कर्म केली जातात त्या कर्मांचा उल्लेख केलेला आहे. तर काही ठिकाणी याचा अर्थ देवतांच्या प्रसन्नतेकरता केलेला यज्ञ असा केलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अर्थ मात्र आत्मसुखा प्रित्यर्थ घडलेला योग अथवा साधना असा केलेला आहे. त्याच्यानंतर एक ब्रह्म निधिध्यासन रूप यज्ञ म्हणजे सतत परमात्म्याचं अनुसंधान ठेवून अहम ब्रह्म अशा प्रकारचं अनुसंधान ठेवून केलेली कर्तव्यात्मक कर्म अथवा यज्ञ कर्म देखील. इंद्रियांचा निरोधरूपी यज्ञ याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अलंकारिक भाषेत वर्णन करताना इंद्रिय द्रव्य आहेत, इंद्रिय हीच कोणी हवन द्रव्य आहेत आणि निरोधरूपी अग्नीमध्ये त्यांचं हवन होत आहे असं एक वर्णन केलेलं आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर वाणी असेल तर वाणी हे इंद्रिय आणि त्याचं हवन निरोधामध्ये करणं म्हणजे संपूर्ण मौन राहणं अशा प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत. तसंच शब्दादी जे विषय आहेत ते विषय संयमरूपी यज्ञामध्ये हवन करणं म्हणजे तोलून मोजून मापून सत्य प्रिय हित अशा प्रकारचं संभाषण. आत्मसंयमन योगरूपी यज्ञ याचं विस्तृत वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व विषय आणि मन ध्यानामध्ये नाहीसं करणं, सोहम भावाचं आलंबन घेणं आणि आत्मबोध प्राप्त करून घेणं याला एक जोड साधना म्हणून प्राणायाम रूपी यज्ञ आणि इंद्रिय कर्मांचा यज्ञ अशी देखील त्याच्यामध्ये भर घातलेली आहे. आणि द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय ज्ञान यज्ञ असे देखील काही उल्लेख केलेले आहेत. त्याच्यामध्ये जो द्रव्य यज्ञ आहे, आपल्याकडे असणारी जी सामुग्री आहे त्या सामुग्रीचं समर्पण. साधकाच्या ठिकाणी काय सामग्री असू शकते तर देह मन बुद्धीची प्राथमिक सामग्री. याचा पुढे 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अधिक खुलासा केलेला आहे. कविम पुराणम अनुशासितारम अणोहोरणीयाम समनुस्मरेद्या, आपलं निरूपण याच्यावर नुकतंच झालेलं आहे. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम, असा 8वा अध्यायामध्ये भगवंतांनी याचा अधिक खुलासा केलेला आहे. तसं सर्व द्वारा आणि संयम्य मनो हृदि निरुद्ध च मूर्ध्नी आधाय आस्थितः प्राणम, अशा प्रकारे सर्व इंद्रियांचा संयम करून मनाचं हृदयाच्या ठिकाणी म्हणजे योगाच्या परिभाषेत हा रिजन कपालास्थींचा प्रदेश या ठिकाणी मन ठेवून त्याच ठिकाणी प्राण देखील नेऊन जो योगाचा अभ्यास केला जातो त्याचाही उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे, भगवंतांनी केलेला आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन, नुकतीच याच्यावरची आपली प्रवचनं झालेली आहेत. तसंच एक तपोयज्ञ म्हणून भगवंतांनी सांगितला. हा जो तपयज्ञ आहे हा तपयज्ञ देखील या 8व्या अध्यायामध्ये याच श्लोकांच्या अनुरोधाने भगवंतांनी सांगितला की कसं तप असतं. तसंच 9व्या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती अशा प्रकारे द्रव्य यज्ञाचं देखील वर्णन भगवंतांनी केलं. तसंच कर्मयोग रूपी जो योग यज्ञ म्हणून सांगितला, यस्तु इंद्रिया आणि मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रिये ही कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते, तिसरा अध्याय। नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणहा। अशा प्रकारे यज्ञात कर्मणहा, अन्यत्र लोकहा, अयम कर्म बंधनहा आणि ही कर्म यज्ञ प्रित्यर्थ करावीत, अशा प्रकारचा कर्मयोग रूपी यज्ञ देखील सांगितला। आणि मग स्वाध्याय ज्ञान यज्ञ असा एक भगवंतांनी उल्लेख केला। हा जो स्वाध्याय ज्ञान यज्ञ आहे तो भगवंतांना अतिशय महत्वाचा वाटतो। हा जो ज्ञान यज्ञ आहे, या ज्ञान यज्ञाचा उल्लेख पुढे 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला, त्यावेळेला आपण तो विस्तृतपणे पाहू। पण महात्मे कसे भसतात याचं वर्णन त्या निमित्ताने तिथं त्यांनी केलं। महात्मानस तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मला भसतात कसे। सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते। तिथे हा ज्ञान यज्ञ शब्द पुन्हा आला। आणि ज्ञान यज्ञानी परमात्म्याला कसं भजलं जातं याचं एक वर्णन भगवंतांनी त्या ठिकाणी केलं। पण ही जी सर्व विकर्म आहेत, म्हणजे थोडक्यात सांगितलेल्या साधन आहेत, या साधनांचा विस्तारच पुढे सर्व भगवद्गीतेत होणार आहे। काहींचा विस्तार 3व्या अध्यायामध्ये झालेला आहे, काहींचा 8व्या अध्यायात, काहींचा 9व्या अध्यायात, तर काहींचा 12व्या अध्यायात होणार आहे। अशा प्रकारे जो ज्ञान यज्ञ करून समर्थ होतो, ज्ञानाच्या भूमिकेला जाऊन प्राप्त होतो, त्याचं वर्णन 2व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं। आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यहा, आश्चर्यवत च एनम अन्य शृणोती श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित। असा पुरुष कसा आश्चर्यासारखा असतो याचं एक विलक्षण वर्णन भगवंतांनी केलं। आपली पंढरपूरची जी आनंद यात्रा झाली तिथं सलग 2-3 दिवस हे श्लोक आपण घेतलेले होते, आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, त्याचा खरा संदर्भ या ठिकाणी आहे। अशी ही जी विकर्म आहेत, ही विकर्म जाणल्यामुळं आणि ही विकर्म कर्माचाच प्रकार आहेत हे जाणल्यामुळं तू खऱ्या अर्थाने कर्मातून सुटून जाशील असं पुढे भगवंत सांगतात। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, ब्रह्माच्या मुखातून अशा प्रकारे कितीतरी विकर्म म्हणजे साधना सांगितल्या गेल्या। कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे विमोक्षसी, ही सर्व कर्माचे प्रकार आहेत हे जाणल्यामुळे तू याच्यातून सुटशील असं एक महत्वाचं विधान भगवंतांनी या ठिकाणी केलं। याच्यावर ही जी सर्व विकर्म आहेत, ही विकर्म कर्माचे प्रकार आहेत हे जाणल्यामुळं तू मोक्षाला प्राप्त होशील असं सांगितलं। याच्यावर अत्यंत महत्वाच्या अशा टिपा विनोबांनी दिलेल्या आहेत, त्या मी जशाच्या तशा तुम्हाला सांगतो। विनोबा असं म्हणतात की ही विकर्म देखील कर्माचाच एक प्रकार आहेत असं समजावं। म्हणजे कोणी साधनारूपी कर्म करत असेल तर ती इतर कर्मांपेक्षा फार वेगळी आहेत असं समजू नये। तर कर्म करत असताना जी धार लावायला लागते इंद्रियांना, मनाला, बुद्धीला, की ज्या मनासकट कर्म करायची, बुद्धीसकट कर्म करायची, तर मन तयार तर पाहिजे, म्हणून ही विकर्मांची कर्म त्याची योजना आहे। असं असल्यामुळं जी मूळ कर्म आहेत त्या कर्मांच्या पुरवणी दाखलती आहेत। कोणीही विकर्म आचरत असताना मूळ कर्म सोडायची नाहीयेत असं एक सूचन या श्लोकामध्ये आहे असं विनोबा म्हणतात। कोणी जर असं म्हणेल की साधन साधना हेच माझं जीवन मी करेन, तर तसं भगवंतांना निदान अभिप्रेत नाहीये। जी मूळ कर्म आहेत ही मूळ कर्म उत्तम रीतीने जमावी म्हणून साधनेसारखी कर्म सांगितलेली आहेत. पण म्हणून जर कोणी साधना करणाऱ्यांना खिजवत असेल, मूळ कर्म साधणं हेच प्रधान असं ज्यांना वाटत असेल, त्यांनीही लक्षात ठेवायचं आहे की अशा प्रकारची साधनेची कर्म ही कर्माचाच एक भाग आहेत आणि त्याच्याकरता जो वेळ खर्च होतो तर तो वेळ कर्मकारणीच लागला, वाया गेला नाही. म्हणजे कोणी इथे येऊन जर विचारेल की एवढे लोक, 400 लोक खाली आणि वर मिळून लोक बसलेले आहेत, एवढे लोक ध्यानाला बसतात, एवढ्या लोकांचे 2 तासाचा मॅन आवर्स तुम्ही वाया घालवले, हे लोक जर कर्म करतील तर आपल्या इथं जी समृद्धी येत नाही त्याचं एक कारण म्हणजे लोक निष्क्रिय रीतीने बसून राहतात. जे कर्म करणारे आहेत आणि केवळ कर्म करणारे आहेत त्यांनाही याच्यात भगवंतांनी एक सूचना दिलेली आहे की हा जो वेळ आहे हा वेळ वाया जात नसून कर्मकारणी लागतो. कारण ज्या बोधानी कर्म करायचे असतात त्या बोधावर कर्म करण्यासाठी म्हणून ही विकर्म अत्यंत आवश्यक आहेत. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, विकर्म किंवा साधनेची कर्म हा कर्माचाच प्रकार आहे हे सांगण्यामध्ये भगवंतांनी साधून घेतली ती म्हणजे कर्मांचे जे दोष आहेत ते दोष या विकर्मांना देखील लागू आहेत. अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व, मी करतो आणि मी फळ भोगणार, हे जे कर्मांचे दोष आहेत हे दोष साधनेच्या कर्मांना देखील लागू आहेत. तिथे जसं फलत्यागाची कात्री सांगितली तसंच साधनेच्या कर्मांना देखील फलत्यागाची कात्री लावायला लागेल. फलत्याग हा घडत नसून प्रत्यक्षतः फळ हे मिळणारच असतं तुमच्या कर्मांना. तुम्ही मनोमन फलत्याग केला तरी तुम्हाला फळ मिळणार असतं. म्हणून फलत्याग तुम्ही निर्धास्तपणाने करा असं दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. कर्मणी एव अधिकाराहते मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भूः माते संगाहा तू अकर्मणी. म्हणून फलत्याग करायला घाबरू नका, तो केवळ मनानी करायचा असतो. असं होत नाही की तुम्ही तुमचा पगार भगवंताच्या समोर ठेवलात आणि हात जोडले आणि सांगितलं की हे सर्व बाबा तुझं आहे तर त्या नोटा गायब होणार नाहीयेत. फलत्याग हा प्रत्यक्षात होऊ शकत नाही. देह मन बुद्धीला कर्माचं फळ हे मिळणार असतं, पण देह मन बुद्धीपासून कर्म करणारे तुम्ही वेगळे असल्यामुळं फलत्यागामुळं तुम्ही देह मन बुद्धीपासून अलिप्त होता. असं असल्यामुळं फलत्यागाची युक्ती जी त्या कर्मांमध्ये लावायची आहे ती साधनेच्या कर्मात देखील लावायची आहे. म्हणजे फळाकडे दृष्टी ठेवून साधना करू नका, तर साधनेची कर्म चोख करा, उत्तम करा, फळं आपोआप येतील असा त्याचा अर्थ आहे. तसंच मीपणाच्या भावनेनी जर कर्म केली तर जशी व्यवहारात अडचण होते, तुमचं सहकार्यांशी जमत नाही, हाताखालच्या लोकांशी जमत नाही, वरच्या लोकांशी जमत नाही, घरात जमत नाही, मित्रांमध्ये जमत नाही, सारखा जो मीपणा करत असतो त्याचं जसं कुठंच जमत नाही, तो अयशस्वी होतो. त्यामुळं मीपणा सांडून ती कर्म करायला सांगितलेली आहेत, तसंच साधनेची कर्म देखील मीपणा विरहित करायची आहेत, नम्रतेनी करायची आहेत, निरहंकारत्वानी करायची आहेत. जर साधकाला मीपणा जडला तर त्याच्यातच त्याच्या साधनेचा पराभव आहे. असं असल्यामुळं ही जी कर्म आहेत ही कर्म जे दोष आहेत कर्मांचे ते विकर्मांना देखील जसेच्या तसे लागू आहेत, असं एक महत्वाचा विषय भगवंतांनी या चौथ्या अध्यायात सांगितला. त्याच्यानंतर भगवंतांनी ज्ञान महात्म्य सांगितलं. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. कितीही झालं, कर्मांचा विचार कितीही केला, कर्म फलत्यागाचा विचार कितीही केला, कितीही जमवण्याचा प्रयत्न केला, तरी जोपर्यंत प्रत्यक्षतः त्या परमात्म्याची प्रचिती येत नाही तोपर्यंत हे सर्व कवायतीसारखं होतं, एक प्रकारे कोरडं होतं. असं असल्यामुळं हे सर्व ज्ञानाच्या उद्देशाने घडावं असं भगवंतांनी सांगितलं. अगदी ओठाजवळ नेलेला पाण्याचा प्याला देखील जोपर्यंत आपण घोट एक घेत नाही तोपर्यंत समाधान देऊ शकत नाही। त्यामुळे परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान हे सर्व जरी ऐकलं तरी देखील ते ज्ञान झाल्यावरच खऱ्या प्रकारे शांती आपल्याला लाभेल, खऱ्या प्रकारे समाधान आपल्याला लाभेल। असा ज्ञानाखेरीज मोक्ष नाही हा भगवंतांचा सिद्धांत कायमच आहे। ज्ञानात एव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमा, हा ज्ञानानीच मोक्ष असा शास्त्रांचा सिद्धांत आहे। असं असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी देखील साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देवो बोलिले एक जे दुजे नाही। एकच गोष्ट भगवंतांनी सांगितली, अविद्या नाशु हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान, इतुकेची नानापरी निरोपिले ग्रंथ विस्तारी। अनेक अंगानी पण एवढी एकच महत्वाची गोष्ट मी सांगितली असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात। म्हणून भगवंत असं म्हणतात की श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप द्रव्यमय यज्ञ आदी जे सर्व यज्ञ आहेत त्या सर्व यज्ञांनी अखेर पक्षी ज्ञान झालं पाहिजे। म्हणून ज्ञान यज्ञ हा अधिक महत्वाचा आहे। सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, सर्व कर्माची जी उठाठेव आहे तर ती ज्ञानामध्येच नाहीशी होते, ज्ञानामध्येच परिसमाप्त होते। समाधानासहित शांतीसहित आनंदासहित जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच या सर्व कष्टांचा पर्याय होतो। हे ज्ञान कसं होतं हे सांगत असताना मात्र या ठिकाणी मोठं भाग्यदायी असं वळण भगवंतांनी भगवद्गीतेला दिलं। एरवी केवळ तर्क आवडणाऱ्या माणसाला भगवद्गीता आवडली असती, पण भगवंत केवळ तर्काला महत्व न देता भावनेला महत्व देतात, तसंच या ज्ञानाचं महात्म्य सांगितल्यानंतर भगवंतांनी या एकूणच विषयाला एक विलक्षण अशी भक्तीची कलाटणी या ठिकाणी दिली। भगवंत असं म्हणायला लागले की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मात्र तत् विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः। हे ज्ञान प्राप्त होण्याचा एक विधी भगवंतांनी सांगितला, तो विधी म्हणजे प्रणिपात। जे तत्ववेत्ते ज्ञानी आहेत त्यांना शरण जाऊन त्यांना प्रणिपात करून, तसंच निष्कपट जिज्ञासुवृत्तीनी आणि करण्याच्या आचरण्याच्या भूमिकेतून त्यांना परिप्रश्न विचारून। तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन आणि दुसरं म्हणजे सेवया। एवढं सगळं केल्यानंतर देखील देह नम्रही ठेवायला लागेल आणि सेवेनीच नम्र ठेवायला लागेल, अशा तीन महत्वाच्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या। आणि हे सर्व कोणाचं करायचं, कोणाच्या बाबत करायचं, तर ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा ज्ञानी महापुरुषाची सेवा करायची, त्याला प्रणिपात करायचा आणि त्याला परिप्रश्न विचारायचे। श्रद्धायुक्त अंतःकरणाने परिप्रश्न विचारायचे आणि मग त्यामुळे जर काही होत असेल तर शांतीचा विलक्षण असा लाभ आपल्या जीवनाला होतो असं भगवंत सांगतात। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति। श्रद्धावान असा जो साधक आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होत असतं. जो प्रणिपात करतो त्याला ज्ञान प्राप्त होत असतं. जो तत्पर असतो तेच प्राप्त करण्यासाठी उत्सुक असतो, त्याकरता जो परिप्रश्न विचारत असतो त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. आणि जो संयतेंद्रिय आहे, आपली इंद्रिय आवरून धरणारा असा आहे, बाष्कळपणाने इंद्रिय वापरत नाही असा आहे, धर्म्य कामांमध्येच धर्म कर्मांमध्येच भोगांमध्येच जो इंद्रिय वापरणारा आहे त्याला आणि सेवा करणाऱ्यालाच ज्ञान प्राप्त होतं, असा एक सार्वकालिक सिद्धांत भगवंतांनी सांगितला. अशा अभ्यासाने तो यथाकाल अभ्यास करून योग संसिद्ध होईल. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते, ज्ञानाखेरीज आणि काही पवित्र असं या लोकात नसल्यामुळं तत् स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विंदती. हा योग संसिद्ध काही एका काळाने या अभ्यासाने ज्ञान प्राप्त करून घेतो असं सांगितल्यानंतर त्याच्या उलट बाजू अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती असं भगवंत म्हणाले. ज्याला आपल्या स्वतःचं ज्ञान नाही, आपला आपल्याला ज्ञानाचा बोध नाही, तो तर संतांना आहे, ज्ञानी पुरुषांना आहे. आपल्याला ज्ञान नाही तर ज्याच्यापाशी ज्ञान आहे त्याच्यापासून समजून तरी घ्यावं, पण या ज्ञानावर ज्याची श्रद्धा नाही अश्रद्धा आहे, वर अश्रद्धा देखील आहे. आणि संशय देखील आहे. अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती, नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मनः. अर्थात ही जी गोष्ट आहे अश्रद्धा आणि संशय, ही मुळात सर्व ठिकाणी आपल्याला उपयोगी येणारी आहे. तुम्ही एका श्रद्धेनीच सर्व ठिकाणी असलं पाहिजे. हा विषय समजवून सांगताना लोकमान्य म्हणतात की संसार 50-50, 70-70 वर्ष केवळ श्रद्धेवर होतो.
नेहमी सर्व गोष्टी होतात असं लोकमान्य सांगतात. त्यामुळं भगवंत नायम लोकोस्ती न परो असं जे म्हणतात, तुमच्या मुलांवर देखील तुमचा विश्वास पाहिजे. एकूण श्रद्धामयोयम पुरुषः योयश्रद्ध एव सहा. अश्रद्ध असा फार क्वचित असतो, श्रद्धेने सर्व चालत असतात असं भगवंत म्हणतात. म्हणून नायम लोकोस्ती न परो हा लोक देखील जर अश्रद्धा निर्माण झाली तर कठीण आहे. संसार कठीण आहे, नोकरी कठीण आहे. तुम्ही एका डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरांनी तुम्हाला काही उपाय सांगितला, तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही असं म्हणता की सेकंड ओपिनियन घेऊ. अर्थात फार जर कठीण गोष्ट असेल तर सेकंड ओपिनियन तुम्ही घेता देखील, पण तिथेही जर श्रद्धा नसेल तर काय कराल? किती ठिकाणी तुम्ही विचाराल? तुमचं तुम्हाला तर ज्ञान प्रत्येक क्षेत्रातलं मिळवणं शक्य नाहीये. असं असल्यामुळं जे ज्ञानी आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं हे भाग आहे. तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर आर्किटेक्ट ज्यांनी आराखडा केलेला आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे तुम्हाला. त्यामुळं हा लोक देखील, इह लोक देखील श्रद्धेशिवाय अशक्य आहे आणि परलोक देखील श्रद्धेशिवाय अशक्य आहे. नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मनः असं एकूण सांगून मग अर्जुनाला भगवंतांनी अखेरचा उपदेश दिला. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम
आत्मवंतम न कर्माणी निबघ्नंती धनंजय,
सिद्धांत रूपानी काही गोष्टी सांगितल्या आणि हा अध्याय संपवला. योगाचं आचरण करून म्हणजे कर्म अधिक विकर्म बरोबर अकर्म नैष्कर्म्य आत्मबोध, अशा रीतीने योगाचं आचरण घडलेलं असताना कर्म
समग्रम प्रविलीयते संपूर्णपणाने नाहीशी होतात. योग संन्यस्त कर्माणम,
कर्म जणू काही नाहीशी होतात
इतकी लीन पावतात लय पावतात.
ज्ञान संचिन्न संशयम,
पण त्या कर्माबरोबरच देखील ज्ञान प्राप्त होऊन मूळ संशय मी जीव अशा प्रकारचा नाहीसा होऊन मी तोच आहे मी आत्माच आहे अशा प्रकारचा निश्चयात्मक बोध निर्माण व्हायला लागतो. म्हणून दोन गोष्टी भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्या
की कर्माचं आचरण करून
कर्मच नाहीसं होणं आणि ज्ञानाचं अनुसरण करून
श्रद्धायुक्त राहून ज्ञानाचं अनुसरण करून
ज्ञान प्राप्त करून घेऊन संशय नाहीसा होणं.
ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबघ्नंती,
जो आत्मवंत झालेला आहे आत्म्याच्या ठिकाणी रमलेला आहे
त्याला मात्र आता कोणत्याही परिस्थितीत कर्म बाधू शकत नाही.
तस्मात म्हणून शेवटचा उपदेश या अध्यायातला, अज्ञान संभूतम रुत्स्थम ज्ञानासीनात मनः,
आपल्या हृदयाच्या ठिकाणी असणार
असं अज्ञान ज्ञानरूपी खडगानी तोडून टाकून.
तस्मात अज्ञान संभूतम रुत्स्थम ज्ञानासीनात मनः
चित्वैनम संशयम योगम, तसंच संशय देखील तोडून टाकून
संशयाचा देखील नाश करून
योगम आत्तिष्ठः योगाचा अभ्यास करून
उत्तिष्ठ भारत,
तू आता उठ बास युद्धाला प्रवृत्त हो शेवटी भगवंतांना सांगायचं होतं
अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त कर,
अविचल अडोल न डगमगणार आणि कर्म करायला प्रवृत्त हो.
तू आता उठून उभा राहा,
खरंच आपण उठून उभं राहणं आवश्यक आहे
या विश्वामध्ये.
ज्ञानासह उठून उभं राहा असं भगवंत म्हणतात,
तशा प्रकारे संपूर्णपणाने अज्ञानाचा नाश झालेला आहे
संशयाचा नाश झालेला आहे योगारूढ झालेला आहे आणि मग जीवन जग.
उत्तिष्ठ याचा अर्थ आता जीवनाला
तू सामोरा जा, जे जसं तुझं जीवन असेल त्या जीवनाला तू सामोरा जा,
तुला भीती नाही, तू समग्रम प्रविलीयते
अशा प्रकारच्या पुरुषाची कर्म समग्र रीतीने नाहीशी होतात
आणि तो आत्म्यामध्येच नेहमी राहणारा होतो
असा हा मोठा विलक्षण असा चौथा अध्याय अशा रीतीने आपला संपला.
आपण धावत्या पद्धतीने एका प्रवचनात एक
किंवा दोन प्रवचनात एक अशा पद्धतीने अध्यायाचा सारांश पाहत आहोत.
आता पुढच्या
वेळेला आपण पाचवा अध्याय अशाच प्रकारे पाहू, पण मला वाटतं पुढचा
पाचवा रविवार असल्यामुळं
थोडं थोडं ते पुढे जात आहे. तुम्हालाही उत्सुकता असेल की सगळं आता ऐकावं, पाचव्या रविवारी आपलं
नेडी रमाबाई
सभागृहामध्ये एक विशेष कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमासाठी आपण येणार आहोत
आणि पुढच्या महिन्याचा जो पहिला रविवार आहे
तेव्हा आपण या प्रवचनासाठी म्हणून माया अपार्टमेंट मध्ये एकत्र येऊ. हरिओम तत्स.
विठ्ठल 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 विठ्ठल
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत भू सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीताः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.
बोला जगद्गुरु श्री.
महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।